कृपया नोंद घ्यावी. हे वाचन करण्यापाठीमागे कोणताही व्यावसायिक हेतू नसून केवळ चांगलं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं एवढाच प्रामाणिक हेतू आहे. लेख ऑपरेशन सिंदूर, डॉक्टर कलाम यांना सलाम. लेखक डॉक्टर विजय पांढरी पांडे. वाचिका अपर्णा चूग. ऑपरेशन सिंदूरमुळे प्रत्येक भारतीयाला जितका अभिमान वाटतो आहे त्याहीपेक्षा कितीतरी जास्त पटीने अभिमान वर आकाशात डॉक्टर कलाम यांना वाटत असेल. त्यांना मिसाईलचे जनक म्हणतात ते उगीच नव्हे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात इस्रोमध्ये केलेल्या डॉक्टर अब्दुल कलाम यांनी साधारण 81-82 सुमारास हैदराबाद इथल्या DRDO प्रयोगशाळेचे संचालक म्हणून स्थलांतर केलं. त्यानंतर त्यांच्याकडे तिथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या रिसर्च सेंटर अर्थात प्रयोगशाळेची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल्स या संरक्षण मंत्रालयाच्या नव्या प्रकल्पाची जबाबदारी देखील देण्यात आली. याच सुमाराला म्हणजे 83 साली माझंही IIT खरगपूरहून उस्मानिया विद्यापीठात प्रोफेसर म्हणून स्थलांतर झालं. त्यामुळे मला डॉक्टर कलामांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीचा साक्षीदार होता आलं. डॉक्टर कलाम येण्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाच्या प्रोजेक्ट्समध्ये बाहेरच्या शैक्षणिक संस्थांची किंवा खाजगी उद्योग समूहांची फारशी गुंतवणूक नव्हती. थोड्या प्रमाणात दिल्लीच्या हेड ऑफिसने 5 जुन्या IITsना आधुनिक रडार प्रणालीसंबंधी काही अनुदान दिलं होतं. या भरघोस अनुदानातून या सर्व IITmध्ये नवीन संशोधन केंद्र उभारली गेली. सुरुवातीपासून या केंद्रात आधी संशोधक विद्यार्थी म्हणून आणि नंतर प्राध्यापक म्हणून 10 वर्ष काम करण्याचं सद्भाग्य मला लाभलं. याच काळात माझा डॉक्टर कलाम यांच्याशी प्रथम परिचय झाला. तो हैदराबादला आल्यानंतर साहजिकच वाढला. IITत निर्माण झालेल्या सेंटरमध्ये रडार संबंधी संशोधनाबरोबर आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या तसंच DRDOच्या प्रयोगशाळेतले सायंटिस्ट देखील MTechसाठी येत. त्यामुळे डॉक्टर कलाम यांच्या प्रयोगशाळेतले बरेच सायंटिस्ट्स माझे MTechचे विद्यार्थी होते. एकदा तर ते विनोदाने म्हणाले देखील, मी ज्याला ज्याला भेटतो तो तुमचा विद्यार्थी असल्याचं सांगतो. एका अर्थी हे खरंही होतं, कारण अर्धा डझन मी शिकवलेले सायंटिस्ट पुढे वेगवेगळ्या DRDO लॅबचे डायरेक्टर झालेत. दोघं तर पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार DRDOचे चीफ देखील झालेत. कलाम यांनी RCI या प्रयोगशाळेत इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल्सचा प्रकल्प धडाक्याने सुरू केला. तोपर्यंत बरंच बजेट मिळूनही या संरक्षण प्रयोगशाळांचे प्रकल्प रेंगाळत असत. त्यात शैथिल्य आलं होतं. ही मरगळ दूर करून नवीन चैतन्य निर्माण करण्याचं श्रेय निश्चितच डॉक्टर कलाम यांना जातं. ते स्वतः अकॅडमिकली तेवढे सक्षम नसले तरी उत्तम टेक्नॉलॉजी मॅनेजर होते. त्यांची डॉक्टर पदवी ही सन्माननीय आहे. कोणाकडूनही वेळेत काम कसं करून घ्यायचं याची शिस्तबद्ध कला त्यांना अवगत होती. माणूस म्हणून तर ते अतिशय ग्रेट होते. कोणाला न दुखावता त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे त्यांचं कौशल्य वादातीत होतं. त्यांनी स्वतः काही मूलभूत संशोधन केलेलं नसलं तरी आपल्या हाताखालच्या सायंटिस्ट्सना ते प्रोत्साहन देऊन संधी देऊन त्यांच्याकडून त्यांनी उत्कृष्ट काम करून घेतलं. त्यांच्या प्रयोगशाळेतला एक सायंटिस्ट अधिकारी माझ्या मार्गदर्शनाखाली PhD करत होता. तेव्हा ते सारखी त्याच्या प्रगतीची चौकशी करायचे. मी जेव्हा त्यांना सांगितलं की तुमच्या ऑफिसच्या कामामुळे त्याला पुरेसा वेळ मिळत नाहीये, त्याचं काम रेंगाळतं आहे, तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब 6 महिन्याची पगारी रजा मंजूर केली आणि त्याची PhD वेळेत पूर्ण झाली. तेही परदेशातल्या दर्जेदार पेपर पब्लिकेशन्ससह. हे काम मिसाईल अँटेना संबंधीच होतं. त्यात बरीच गुप्तता असल्याने पेपर प्रसिद्ध करण्यात दिल्ली हेड ऑफिसची परवानगी लागत असे. त्याला विलंब व्हायचा. त्यावेळी डॉक्टर कलाम स्वतः लक्ष घालून ही अडचण दूर करायचे. उस्मानिया विद्यापीठात भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक विभागाने एक नेव्हिगेशन रिसर्च सेंटर उभारलं होतं. यात डॉक्टर रेड्डींसमवेत माझाही सक्रिय सहभाग होता. 10 वर्ष डॉक्टर कलाम या सेंटरच्या ॲडव्हायझरी बोर्डाचे आधी सभासद आणि नंतर अध्यक्ष होते. त्यामुळे सारख्या भेटीगाठी व्हायच्या. त्यांच्या नाग मिसाईलसाठी नेव्हिगेशनचं सॉफ्टवेअर याच केंद्रानं तयार केलं. त्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाच्या सुरुवातीला केलाय. मी DRDOच्या निवड समितीवर 25 वर्ष तंत्रज्ञ म्हणून अध्यक्ष म्हणून काम केलं. तेही निदेशक या नात्याने या समितीत असायचे. तेव्हा आपल्या अधिकाऱ्याचं प्रमोशन व्हावं म्हणून ते प्रयत्नशील असायचे. प्रसंगी रदबदली करायचे, त्याचं काम किती महत्त्वाचं आहे हे पटवून द्यायचे. मुलाखत नीट झाली नाही तर अशी गरज भासत असे त्यांना. हा त्यांचा दिलदारपणा वाखाणण्यासारखा होता. त्यावेळी आम्ही एकाच गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो. डिनरनंतर एकत्र फिरायला जात असू त्यावेळच्या त्यांच्या गप्पातही मिसाईल प्रोजेक्ट, सॅटेलाइट लॉन्च हेच टेक्निकल विषय असायचे. एकदा बेंगलोरला डिनरनंतर आम्ही गेस्ट हाऊस शेजारी असलेल्या इस्रोच्या प्रयोगशाळेत गेलो. 2 दिवसांनी आपलं रॉकेट रशियाच्या तळावरून लॉन्च होणार होतं. त्याचं शेवटचं काम रात्री देखील चाललं होतं. तिथे ते तिथल्या सायंटिस्टशी बोलण्यात, त्यांना प्रोत्साहन देण्यात इतके रमले की आम्ही गेस्ट हाऊसला परतलो तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते. ही त्यांची आपल्या कामातली भावनिक गुंतवणूक होती. माझ्या मते डॉक्टर कलाम यांच्यासारखा तत्वनिष्ठ, स्वतःला झोकून देणारा, प्रामाणिक तळमळीचा अधिकारी दुर्मिळ म्हटला पाहिजे. निवृत्त झाल्यावर त्यांनी शालेय कॉलेज विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं. पंडित नेहरूंनंतर मुलांना आकर्षित करणारे फक्त एकमेव डॉक्टर कलाम. मी कुलगुरू असताना केवळ एका फोनच्या निमंत्रणाने ते पदवी प्रदान समारंभासाठी आले होते. त्यावेळी सूचीबद्ध कार्यक्रमामुळे त्यांना विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधता आला नव्हता. तेव्हाच त्यांनी मी पुन्हा येईन हे कबूल केलं. त्याप्रमाणे दुसऱ्या भेटीचा कार्यक्रम देखील ठरला. आम्ही जय्यत तयारी देखील केली. पण आदल्या दिवशी पाय घसरून पडल्याने त्यांना दवाखान्यात भरती व्हावं लागलं. सोहळा रद्द झाला. सर्वांचीच निराशा झाली. पण आधीच्या भेटीत कुलगुरू निवासात त्यांच्या आवडीचं डिनर आतिथ्य करण्याचं सद्भाग्य आम्हाला लाभलं. आता या ऑपरेशन सिंदूरमुळे डॉक्टर कलाम आठवणं स्वाभाविक आहे. कारण ज्या मिसाईलने हा पराक्रम केला त्या भारतीय मिसाईल प्रोजेक्टचे जनक डॉक्टर कलाम होते. मला खात्री आहे ते निश्चित वर्ण टाळ्या वाजवत असतील. लेख संपला. धन्यवाद.